श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि त्यावरील 55वा श्लोक घ्यायला आपण काल सुरुवात केली होती। तत्पूर्वी 54व्या श्लोकात आपण पाहिलं की तो सिद्ध ज्याला हळूहळू अशी योग्यता येते जो सर्वांमध्ये समत्व पाहू लागतो, सम सर्वेश भूतेषु, अशा प्रकारे तो माझी चौथी भक्ती प्राप्त करून घेतो। अशा त्या परमभक्ताची स्थिती वर्णन केली होती। आता तो कशा प्रकारे परमात्म्यामध्ये प्रवेश करतो, म्हणजे तो कशा प्रकारे परमात्ममय होतो, कशा प्रकारे हे विश्वची माझे कर आणि त्या परमात्म्या एवढा तो होतो, त्याची योग्यता कशी अशी होते आणि तो मोड काय असतो, कुठल्या मोडने तो माझ्यामध्ये प्रवेश करतो किंवा माझ्याशी समरस होतो, असे परमात्मा सांगत आहे। आणि त्याबद्दल काल 55वा श्लोक ज्यात भक्त्या माभिजानाती यावान यश्चास्मी तत्वतः, मी कोण आहे, मी केवढा आहे, हे ज्या योग्य भक्तांनी मला जाणलं आहे, ततो मान तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम, असे मला तत्वतः जाणल्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो, माझ्याशी समरस होतो। ही माहिती काल या 55व्या श्लोकाच्या माध्यमातून माऊलींनी निरूपित करायला आरंभ केला होता। आज त्यापुढचा भाग घेऊया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। म्हणून मी होणे नाही तयामीची आहे किही, मग भजेल हे काई बोलो खीर, या लागी तो क्रमयोगी मी जालाची माते भोगी, तारुण्य का तरुणांगी जियापरी, तरंग सर्वांगी तोय चुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नानावकाश नभी लुठन तुजैसा, तैसा रूप होनी माझे माते क्रिया विणतो भजे, अलंकारू का सहजे सोनयाते जेवी, का चंदनाची द्रुती जैसी चंदनी भजे आपैसी, का कृत्रिम शशी चंद्रिकाते। म्हणून जो मी म्हणजे मद्रूप माझ्या स्वरूपाप्रत असा झाला नाही, त्याला मीच कोठे आहे, मग तो माझी भक्ती करील हे खरोखर बोलाव्यासच नको। एवढ्याकरिता ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरामध्ये तारुण्य असते, ती जसा तारुण्याचा उपभोग घेते, तसा तो क्रमयोगी मी म्हणजे मद्रूप होऊन मला भोगतो। लाट जशी सर्वांगांनी पाण्याचाच उपभोग घेते, कारण लाट स्वतःसुद्धा पाण्याची बनलेली आहे, अथवा प्रभा ही बिंबाशी एक होऊन बिंबाच्या रूपानेच शोभायमान होते किंवा शोभते, अथवा पोकळी जशी आकाशामध्ये आकाश होऊन लोळते, जसा एखादा दागिना स्वतः सोने असतो आणि सोने असून तो सोन्यालाच भसतो, त्याप्रमाणे तो क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भसतो। म्हणजे तो एवढा मोठा झालेला असतो, त्याची योग्यता, त्याची प्रज्ञा आणि त्याची स्थिती इतकी उच्च असते की माझ्यात आणि त्याच्यात काहीच भेद नसतो, तरी तो रात्रंदिवस मलाच बसतो. म्हणजे दागिन्याने सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे सोन्याला भजणे होय. तसे जीवानी माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजणे होय. अर्जुना, चंदनाचा सुगंध जसा चंदनाला स्वभावतः भजतो किंवा चांदणे जसे चंद्राला भजते त्याप्रमाणे तो माझ्या प्रथ माझ्या एवढा असून सुद्धा, माझ्या योग्यतेचा असून सुद्धा तो माझी भक्ती ही कधी सोडत नाही. तैसी क्रिया कीरन साहे तरढी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायसे. तेव्हा पूर्व संस्कार छंदे जे काही तो अनुवादे, तेणे आळविलेनी वोदे बोलता मीची. बोलतया बोलताची भेटे तेथे बोलिले हे नघटे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे. म्हणोनी तया बोलता बोली बोलता मी भेटता, मौन होय तेणे तत्वता स्तवी तो माते. तैसेची बुद्धी का दिठी जे तो देखो जाय किरीटी, ते देखणे दृश्य लोटी देखतेची दावी. त्याप्रमाणे अद्वैतामध्ये क्रिया करणे खरोखर जरी सोसत नाही तरी अद्वैतात भक्ती आहे. ही गोष्ट अनुभवानेच पटण्यासारखी आहे, ही बोलण्यासारखी नाही आहे. जे म्हणतात ना, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाची सुती वोविले, तशी गोष्ट आहे ही. तो 24 कॅरेट्सचा बनलेला असतो, परमात्ममय झालेला असतो, तरी तो परमात्म्याशीच लीन असतो आणि परमात्म्याचीच भक्ती करत असतो. तर हे माऊली सांगत आहे की ही गोष्ट स्वतःच्या अनुभवानेच पटण्यासारखी आहे, हे बोलून दाखवण्यासारखी गोष्ट नाही. पूर्व संस्काराच्या अनुरोधाने तो जे काही बोलेल त्या विनमणीने ओ देऊन बोलणारा मीच होतो. बोलणाऱ्याला जेव्हा बोलणाराच स्वतः भेटतो तेव्हा बोलला हा व्यवहार घडतच नाही. कारण ज्याशाशी बोलला आणि जो बोलला हे दोघेही जर एकच असेल तर मग कोण कोणाशी बोलला? ते मौन म्हणजे माझी उत्तम स्तुती होय. म्हणून म्हणतात की परमात्म्याची उत्तम स्तुती जर करायची असेल तर ते शब्देविना होत असते. म्हणून माऊली आपल्या अभंगामध्ये म्हणतात की शब्देविण संवादू दुजे विण अनुवादू. हा संवाद शब्दाविना करायचा आहे आणि हा अनुवाद दुसऱ्याच्या अनुपस्थित करायचा, म्हणजे दुसरा नाहीच मीच मी. संवाद नाही असं नाही, पण तो संवाद शब्देविना आहे, म्हणजे तो मौन आहे. म्हणून तो बोलत असताना त्याच्या बोलण्यामध्ये बोलणारा जो मी तो भेटत असल्याकारणाने ते त्याचे बोलणे हे मौन होते. कारण बोलणारा बोलणाऱ्याशीच बोलतो. त्या मौनाने खरोखर तो माझे स्तवन करतो असे होते. त्याचप्रमाणे अर्जुना, बुद्धीने किंवा डोळ्याने तो जे पाहायला जातो त्याचे पाहणे दृश्याला एकीकडे सारून पाहणाऱ्यासच दाखविते. म्हणजे पाहणारा आणि जे दृश्य पाहिले जात आहे ते दृश्य याच्यामध्ये तीळ मात्रही भेद नसल्याकारणाने तो पाहणारा आणि दृश्य हे एक झाल्यामुळे ते शेवटी पाहणाऱ्यालाच दाखवते. मग तिथे पाहणारा कोण आणि दृश्य कुठले हे काही उरतच नाही. सर्व सगळ्यात शून्य म्हणजे शून्यच आहे. आरिसयाधी जैसे देखते ची मुख दिसे तयाचे देखणे तैसे मेळवी दृष्टे दृश्य जाऊनिया दृष्टे द्रष्ट्यासिची जय भेटे तई एकले पणे न घटे दृष्टे पणही तेथ स्वप्निंचिया प्रिया चेवोनी झोंबो गेलिया ठाई जे दोन्ही न होनिया पणची जैसे का दोही काष्टांचिये घृष्टी माजी वन्ही एक उठी तो दोन्ही हे भाष आटी आपणची होय नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेलिया गभस्ती बिंबताही असती जाय जैसी आरसा आरसा हा पुढे येण्याच्या अगोदरच आपले तोंड नसते का? आपले तोंड तर त्याच्या आधी असते ना, आणि हे आपले तोंड म्हणजे आपले डोळेच पाहणारे आहेत, आणि हे पाहणारे असून तेच प्रतिबिंब रूपाने आपल्याला पाहते, म्हणजे आपणच आपल्याला पाहतो, त्याप्रमाणे त्याच्या दर्शनाने दृष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो, म्हणजे दृष्ट्याच दृष्टा होऊन दृष्ट्यालाच पाहतो। जेव्हा दृश्य जाऊन म्हणजे दृश्य हा कल्पनेचा निराश होऊन दृष्टा दृष्ट्यालाच भेटतो, तेव्हा एकटा दृष्टाच राहिल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी दृष्टेपणाही घडत नाही। पहा फार खोल गोष्ट आहे। काय म्हणत आहे माऊली इथे की समजा ती उच्च स्थिती मोठ्या योग्याला प्राप्त झाली तर त्याला सगळं जग सर्व प्राणी मात्र ते व्यक्ती दिसत नसून किंवा प्राणी दिसत नसून त्यांच्यामध्ये एक आत्माच पूर्णपणे भरलेला आहे असं त्याला दिसते। जेव्हा त्याला हा अनुभव येतो की मी एक पवित्र आत्मा आहे आणि समोर अवतीभवती असलेले सगळेच्या सगळेच पवित्र आत्मे आहेत, मग कोण कोणाला पाहणार आणि कोण वेगळ्या दृष्टीने पाहणार? म्हणजे मी उच्च प्रतीचा आत्मा, हा निम्न प्रतीचा आत्मा, तो कनिष्ठ प्रतीचा आत्मा, तो मध्यम प्रतीचा आत्मा, असा भेद होऊ शकेल का? जेव्हा सर्वच मणी सोन्याचे किंवा एखादा सिरीजचे बल्ब असतात किंवा लहान बल्ब जेव्हा आपण दिवाळीमध्ये लावतो छोटे छोटे बल्ब, तर त्यामध्ये एक जे पूर्ण रांग असते त्या रांगेत अनेक बल्ब असतात, 50 बल्ब असतात, 100 बल्ब असतात, ते सारखे असतात, त्यांचा एक प्रत्येकाचा प्रकाश सारखा असतो, तर मग हा चांगला आणि हा वाईट आपण असं म्हणू शकतो का? तर माऊली असं म्हणत आहे की जेव्हा दृश्य जाऊन दृष्टा हा दृष्ट्यालाच भेटतो तेव्हा एकटा दृष्टाच राहिला, त्या सिरीजमधल्या बल्बसारखं फक्त बल्बच राहिलेत, आणि आता त्याच्या ठिकाणी दृष्टीपणाही घडत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी भेदभाव कुठे काही शिल्लकच उरला नाही, आणि तो स्वतःसुद्धा एक बल्ब आहे, तर मग एक बल्ब दुसऱ्या बल्बाला कसा पाहणार? म्हणजे पाहणे हा प्रकार घडतच नाही। तेव्हा एखादा पुरुष स्वप्नामध्ये दिसलेल्या स्त्रीला जागे होऊन आलिंगन देण्यास गेला असता स्वप्नातील नवरा आणि स्वप्नातील बायको हे दोन्ही नाहीसे होऊन जसा केवळ आपण मात्र राहतो, नाही का? किंवा दोन लाकडाच्या घासण्यामध्ये एक अग्नीच उत्पन्न होतो, दोन लाकडे एकमेकांना घासली म्हणजे मग अग्नी उत्पन्न होतो, आणि तो अग्नी दोन लाकडे ही भाषा नाहीशी करून जसा आपणच एकटा राहतो, लाकूड ए लाकूड बी, ए लाकूड बी लाकडाला घासलं, खूप वेळ रगडलं आणि अग्नी प्रज्वलित झाला, आज त्याच्यामध्ये ए लाकूडही जळू लागलं आणि बी लाकूडही जळू लागलं, पण जो अग्नी प्रज्वलित झाला तो तर एकसारखाच झाला ना। ए लाकडाचा निळ्या रंगाचा आणि बी लाकडाचा हिरव्या रंगाचा किंवा लाल रंगाचा असा झाला का? तो तर एकच झाला आणि त्याच्यामध्ये दोन लाकडे ही भाषा नाहीशी झाली। आता दोन लाकडे ही भाषा नाहीशी करून अग्नी हा फक्त एकटाच उरला। सूर्य आपले प्रतिबिंब हातात घेऊ गेला असता प्रतिबिंब तर जातेच, पण प्रतिबिंबासापेक्ष असणारा जो बिंबाचा बिंबपणा तो सुद्धा नाहीसा होतो. सूर्य हातामध्ये आपलं प्रतिबिंब घेऊ शकेल का? किंवा मी लहानपणी एक बाळ होतो, मी लहानपणच्या बाळाला मी बाळ म्हणून मी स्वतःला खेळू शकलो का? मी मलाच मांडीवर घेऊ शकतो का? असा हा भाग आहे. तैसा मी होऊनी देखते तो घेऊ जाय दृश्याते तेथ दृश्यने तिथे दृष्टुत्वेसी रवि अंधारू प्रकाशिता नूरेची जेवी प्रकाशता तेवी दृश्य नाही दृष्टुता मी जालिया मग देखिजे नान देखिजे ऐसी जे दशा निपजे ते दर्शन माझे साचोकारे ते बलतयाही किरीटी पदार्थाची या भेटी दृश्य दृश्यातिता दृष्टिभोगी तो सदा आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे मी आत्मेन आपण पे तैसे जाले तया. आता त्याप्रमाणे दृष्टा जो मी तो मीच होऊन तो पुरुष जेव्हा दृश्याला घेऊ जातो किंवा दृश्याला पाहू जातो तेव्हा दृश्य तर नाहीसे होतेच, परंतु दृश्य सापेक्ष असलेला दृष्टा किंवा दृष्टेपणा हा सुद्धा नाहीसा होतो. म्हणजे दृश्यही नाहीसे होते आणि दृष्टेपणाही नाहीसा होतो. उरते काय? ते फक्त शून्य. सूर्य अंधाराला प्रकाशू लागला तर ज्या प्रमाणे प्रकाश्य अंधार तर उत्तर नाहीच, पण सूर्याचा प्रकाशितेपणाही उरत नाही. म्हणजे सूर्य अंधाराला प्रकाशू लागला, अंधारानंतर सूर्याचा उजेड पडू लागला तर प्रकाश अंधार तर उरत नाहीच. प्रकाशही उरत नाही, अंधारही उरत नाही, पण सूर्याचा प्रकाशितेपणाही उरत नाही. त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असा, दृश्य हे मद्रूप झाले असता दृश्य सापेक्ष दृष्टा किंवा त्या दृष्ट्याचा दृष्टेपणा हे काहीच उरत नाही. मग पाहणेही नाही आणि न पाहणेही नाही, अशी अवस्था जी उत्पन्न होते ते माझे खरे दर्शन होय. आता यासारखी थोडीशी अवस्था अशा साधकांना मिळू शकते जे खूप काळापासून निरंतर ध्यान करत आहेत. ध्यानामध्ये एका उच्च स्थितीमध्ये गेल्यानंतर कोण ध्यान करत आहे हे माहीत नाही, कशाचे ध्यान करत आहे हे माहीत नाही, कुठला काही विचार आहे का ते माहीत नाही, काहीच काही माहीत नाही. अशी ती शून्याची अवस्था जी असते, शून्यातून शून्य गेलं शून्य उरलं, अशी जी अवस्था उत्पन्न होते त्या अवस्थेचं इथे माऊली वर्णन करत आहे. अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीमध्ये तो क्रमयोगी पुरुष, क्रमयोगी का म्हणत आहे? कारण तो क्रमाक्रमाने प्रगती करत आहे, त्याची आध्यात्मिक प्रगती ही क्रमाक्रमाने होत आहे. असा तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा व दृश्य या सापेक्ष भाव रहित होतो, आणि जेव्हा तो या सापेक्ष भाव रहित होतो तेव्हा तो हळूहळू सस्वरूपाप्रत जातो. जे सस्वरूप आहे त्या मूळ स्वरूपापर्यंत तो जाण्याचा प्रयत्न करतो आणि हे स्वस्वरूप तो आपल्या दृष्टीने नेहमी अनुभवितो. त्याचप्रमाणे आकाशानेच हे आकाश अगदी दाट भरून गेले आणि असं असल्यामुळे जसे ते आकाश इकडे तिकडे मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे मी जो आत्मा त्या माझ्यामुळे त्याला आपल्या ठिकाणी असा अनुभव येत असतो. त्याला स्पष्ट कळून येते की माझा आत्मा आणि समोर असलेल्या माणसाचा किंवा प्राण्याचा आत्मा याच्यामध्ये काहीच फरक नाही. आणि असे त्याला स्पष्ट कळून येते आणि त्याच्यासकट सर्व विश्व आत्मरूप झाल्यामुळे त्याला आता येणे जाणे शिल्लक राहत नाही. त्याचा पुनरपी जननम पुनरपी मरणम हा प्रवास पूर्णपणे संपलेला असतो. अशी उच्च पातळी त्या साधकानी त्या योगानी त्या योग्यानी त्या माणसानी गाठलेली असते. अशी ही उच्च अवस्था आणि त्या उच्च अवस्थेचे माऊली वर्णन करत आहे. मंडळी, ही अवस्था या अवस्थेचं जे निरूपण ते समजून घेणे सुद्धा खूप पवित्र अंतकरणाने करावं लागेल. बऱ्याचशा गोष्टी या अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत, अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. नुसत्या शब्दांनी नुसत्या बोलण्याने या इतक्या सहजासहजी समजणार नाही. तरी माऊलीच्या कृपेने माऊलीचा प्रसाद म्हणून हा आपल्याला मिळत आहे आणि तो प्रसाद आपण आनंदाने ग्रहण करावा. हळूहळू का होईना माऊलीच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालण्याचा प्रयत्न तर करतोय ना. बोलिली लेकुरे वेळी वाकुळी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. माऊली तर सिद्ध आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू, माऊलीला विनंती करू, आमचा अपराध क्षमा करा, आमची योग्यता एवढी नसली तरी आम्ही तुमचेच लेकर आहोत आणि तुमच्याच पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करत आहोत. माऊली, आमची प्रज्ञा वाढवा, आमचा अनुभव मोठा करा आणि आम्हाला हे शब्द समजू येतील, आमच्या हृदयात उतरतील आणि त्याप्रमाणे आचरण आमच्या हातून घडेल अशी आमच्यावर कृपा करा. आज आपण इथेच थांबूया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.